चीनीमंडी.com पॉडकास्ट। थायलंडमध्ये ऊस शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा पॅकेजची घोषणा। थायलंडने ऊस शेतकऱ्यांना सहायतेसाठी 10 बिलियन ची मंजुरी दिली आहे। थायलंडचे ऊस अधिकारी दुष्काळाचा सामना करत आहेत, या पॅकेजमुळे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ब्राझील नंतर थायलंड जगातील दुसरा मोठा साखर निर्यातक देश आहे, पण एका वर्षापूर्वी डिसेंबर एप्रिल मध्ये याचे उत्पादन 40% कमी झाले होते, कारण दशकातला सर्वात मोठा दुष्काळ पडल्यामुळे ही घट झाली होती। डिप्टी गव्हर्नमेंटचे प्रवक्ता रतवाडा थाना डायरेक्ट यांनी सांगितले की सरकारला आशा आहे की या दिलासा पॅकेजमुळे जवळपास 3 लाख ऊस शेतकऱ्यांना सहायता मिळेल। थाना डायरेक्ट यांनी सांगितले की ऊस शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळामुळे अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित केले आणि त्यांना प्रति टन उत्पादनासाठी अधिक मूल्य लावले होते। सरकारला ऊस शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे। पुढच्या हंगामात थायलंडच्या ऊस उत्पादनात जवळपास 20% घट होण्याची शक्यता आहे। उद्योग मंत्रालयाने कॅबिनेटकडून ऊस शेतीच्या समर्थनार्थ 10.2 बिलियन बाहतच्या आगाऊ पैसे देण्याच्या मंजुरी देण्याची मागणी केली होती। महामारी आणि दुष्काळामुळे ऊस शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, ज्यासाठी सहाय्यतेची गरज होती। थायलंड जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि ब्राझील नंतर दुसरा सर्वात मोठा निर्यातक सुद्धा आहे।